दर्शन रावल की आवाज में ये अमेझिंग सा ट्रॅक. एक लड़की को देखा तो ऐसा लगा. तुम्ही हे गाणं ऐकलं यार, आणि हे गाणं आणि जुनं गाणं दोघंही जर का तुम्ही कम्पेअर केलेत ना, तर दोन्ही सुद्धा तितकेच ऑसम आहेत. आणि दर्शन रावल मतलब आय हाय. इट्स 93.5 रेड एफएम पर मैं का आपके साथ है. पार्टी म्हटलं की सेलिब्रेशन, आणि सेलिब्रेशन पेक्षा जास्त ना गेट टुगेदर जास्त इम्पॉर्टंट असतं. जे सगळे आपले जवळचे लोक येतात, मग आपण त्यांच्याशी बोलतो, त्यांच्यासोबत वेळ स्पेंड करतो. त्या पार्टीमध्ये काय चाललंय याच्यापेक्षा आपले जर का आवडीचे लोक तिथे असले ना तर जास्त मजा येते. इकडे लगेचच एक कॉल मला फ्लॅश होतोय आणि विचारत आपण की त्यांना लक्षात राहिलेली पार्टी कुठली आहे. हॅलो.
हॅलो.
हा, कोण बोलताय?
मी नमिता बोलते.
हाय नमिता, तुला कुठली पार्टी सगळ्यात जास्त लक्षात राहिली
आहे? तसं तर आता आपण मोठं झालं तर बऱ्याच पार्ट्या करतो, पण सगळ्यात जास्त लक्षात राहणारी पार्टी म्हणजे जेव्हा आम्ही शाळेमध्ये होतो तर आम्ही 1-1 रुपया जमा करून गोळा वगैरे खायचो आणि आम्ही वाट पाहायचो ती उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची आणि पेपर संपलायचे. पेपर संपला की आम्ही 1-1 रुपया गोळा करायचो आणि दाबेली, आमच्या शाळेच्या समोर दाबेली असायची, ती दाबेली टेस्टी असायची. ती आतापर्यंत आम्ही तिथे शकलो नाही. जेव्हा आताही आम्हाला आठवण येते तेव्हा आम्ही आमचं गेट टुगेदर म्हणून दाबेलीची गाडी फेमस आहे.
एक्झॅक्टली. म्हणजे जर का 5-स्टार हॉटेलचा चहा आणि टपरीवरचा चहा कम्पेअर केला तर आपण टपरीवरचा चहा जास्त प्रेफर करू नाही. नमिताला तिच्या शाळेतली पार्टी सगळ्यात जास्त लक्षात यार. मला सुद्धा ना नमिताचं ऐकल्यानंतर माझ्या शाळेत जाऊन आले मी, आणि माझ्या शाळेतले ते पेरू वगैरे जे असायचे ना गेटवरती, त्या काकू बसलेल्या असायच्या, मला ते जास्त लक्षात आलं. लाल कलरचे पेरू म्हणल्यावरती अजून जास्त भारी वाटायचं. तुमच्या लक्षात राहिलेली तुमची पार्टी कुठली आहे सांगा. वर्ल्ड पार्टी डे सेलिब्रेट करतोय आपण. कॉल करा 9607007935 वर. स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते रहो.